आणि गोर गरम ते हेरू मग आई रिसीव करतो होतं काय ते
আমি
রোজ পড়লে যায়।